नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला असून राज्यातही अनेक वैद्यकीय संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांती चौकात भारतीय वैद्यकीय संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. या संपात शहरातील काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना तसंच वैद्यकीय व्यावसायिक सहभागी झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीतल्या निवासी डॉक्टरांनीही संप पुकारला असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं तीन नव्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. यात पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रजपर्यंत विस्तार, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि बेंगळुरू मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्याचा समावेश आहे. मेट्रो रेल्वे 10 वर्षांपूर्वी केवळ 5 शहरांमध्येच होती. आता देशभरात 21 शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचं जाळं आहे असं सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर सांगितलं. रेल्वे जाळ्यांच्या लांबींच्या बाबतीत भारत जगभरात तिसऱ्या स्थानावर असल्याचं ते म्हणाले. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प 2029 पर्यंत सुरू होणार असून ठाणे पश्चिम विभागात या अंतर्गत 22 रेल्वे स्थानकं असतील, तर पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यासाठी मदत होणार असून फेब्रुवारी 2029 पर्यंत हा प्रकल्प तयार होईल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रम आज दुपारी पुण्यात बालेवाडी क्रीडांगण इथं होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा होण्यास परवा प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,79,205 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,76,794 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. नांदेड जिल्ह्यातील एकूण पात्र महिलांची संख्या 4,73,000 आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वृद्धी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आणि 2027 पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF च्या उपव्यवस्थापकीय संचालक डॉ गीता गोपीनाथ यांनी म्हटलं आहे. दुचाकी विक्रीपासून ते ग्राहकोपयोगी वस्तूंचा भारतातील वापर वाढत असल्याचं त्या म्हणाल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब साठी संयुक्त चाळणी परीक्षेचं उद्या 18 ऑगस्टला तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेचं आयोजन येत्या 25 तारखेला करण्यात आलं आहे. यासंदर्भातली माहिती आयोगाकडून देण्यात आली. आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या कांबळगावमधल्या आश्रमशाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती. असे प्रकार टाळण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचं ते म्हणाले. पॅरिस इथं पॅरालिम्पिक अर्थात दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धांना 28 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. 8 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी 84 खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला रवाना झालं आहे. टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव पॅरिस पॅरालिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.